नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. लोकसभा वेचणुकेत भाजपाच्या फुडारपणाखाला एनडीएन 292 सुवाती जोडून पुराय भोवमत मेळयला. लोकसभेच्या सगळ्या 543 सुवातीवेले निकाल जाहीर झाल्यात. भाजपान एकट्यान 240 सुवात्यो जोडल्यो. तेलुगु देशमाक 16 आणि जदयूक 12 सुवाती मेळ्यात. इंडिया ब्लॉकाक 233 सुवाती मेळ्यात जाल्यार हेरांक 18 सुवाती मेळ्यात. काँग्रेसीन 99 सुवात्यो जोडल्यो. समाजवादी पक्षाक 37 जाल्यार तृणमूल काँग्रेसीक 29 सुवात्यो मेळ्या. डीएमकेक 22 सुवातांचेर यश आयला. जैत जोडिल्ल्या मुखेल उमेदवारांमदी वाराणसीतल्यान प्रधानमंत्री आणि भाजपा फुडारी नरेंद्र मोदी, गांधीनगरातल्यान केंद्रीय मंत्री अमित शहा, कोटाचे ओम बिर्ला, बिकानेरचे अर्जुन राम मेघवाल, जोधपूरचे गजेंद्र सिंग शेखावत, गुणाचे ज्योतिरादित्य सिंधिया, मैनपुरीतल्यान समाजवादी पक्षाचे फुडारी डिंपल यादव आणि आसनसोलातल्यान टीएमसीचे शत्रुघ्न सिन्हा हांचो आसपाव आसा. हार खावची पडिल्ल्या मुखेल उमेदवारांमदी भाजपा फुडारी आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, अमेठीतल्यान स्मृती इराणी, बारामुल्लातल्यान नॅशनल कॉन्फरन्सचे फुडारी उमर अब्दुल्ला आणि अनंतनाग हांगच्यान पीडीपी फुडारी मेहबूबा मुफ्ती हांचो आसपाव जाता. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रणिल विक्रमसिंघे हांणी भाजपा फुडारपणाखालच्या एनडीए सरकाराक जैता खातीर परबी भेटयल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्साचेर तांणी पोस्ट केले की ह्या जैतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला जावपी प्रगती आणि समृद्धीचेर भारतीय लोकांचो विश्वास दाखयला. विक्रमसिंघे हांणी म्हळे, भारताचो सगळ्यात लागींचो शेजारी म्हण श्रीलंका भारताकडेन आशिल्ली भागीदारी आणि घटमूट करपाची आस्त बाळगिता. गोयात उत्तरेत काँग्रेस उमेदवार एडवोकेट रमाकांत कलब हांचो पराभव करून भाजपाचे उमेदवार श्रीपाद नाईक हे शेगीत 6 खेपे जैतिवंत झाले. दक्षिण गोयात काँग्रेसीचे कॅप्टन विरियतो फर्नांडीस आणि भाजपाची पल्लवी धेंपो हांचो पराभव करून दक्षिणेचो गड राखलो. श्रीपाद नाईक हांणी काँग्रेसीचे एडवोकेट रमाकांत कलब हांचे परस 1,12,000 चड मतां मेळून जैत मेळयला. दक्षिणेत काँग्रेसीचे विरियतो फर्नांडीस हांणी भाजपाची पल्लवी धेंपो हांचे परस 15,545 मतां चड मेळून जैत जोडले. देशाच्या हेर राज्यांप्रमाण गोयातूय काल सकाळी 8 वरांचेर मतमेजणेक सुरुवात झाली. मतमेजणीच्या सुरवेक सावन लेगीत उत्तरेत श्रीपाद नाईक जाल्यार दक्षिणेत काँग्रेसीचे विरियतो फर्नांडीस मुखार आशिल्ले. लोकसभेत दक्षिण गोयचे जैत हे लोकांचे आणि लोकशायेचे जैत, राज्यातल्या नुस्तेमार टॅक्सी चालक शेतकऱ्यांचेर अन्याय जाल्लो तांचे हे जैत, राज्यात वाढिल्ल्या भ्रष्टाचारा आड लोकांनी तिडक उक्तायली असे काँग्रेसीचे उमेदवार आणि दक्षिण गोयातले जैतिवंत कॅप्टन विरियतो फर्नांडीस हांणी सांगले. राज्यातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी एकठांय येऊन ही वेचणूक लढयली. दक्षिण गोयात आघाडी उमेदवारांचे जैत हे लोकांचे जैत असा. आघाडीच्या सगळ्या पक्षांनी एकठांय येऊन जैत रचले असे त्यांनी सांगले. आम्ही पहिलेच फाऊट वेचून आयले असून लेगीत रणनीती आखून काम केले असे त्यांनी मुखार सांगला. अनुकूल वातावरणाक लागून फुडले 4-5 दीस गोयात मॉन्सून दाखल जावपाची शक्यता आसा असं अदमास हवामान खात्यान उक्तायला. गोयातल्या काय वाठारांनी मॉन्सून दाखल झाला असंय हवामान खात्यान सांगला. तेचप्रमाण 7 ते 8 जून मेरेन राज्यात मॉन्सून येवपाची शक्यता आसा. गोयात वादळी वाऱ्यासहित पाऊस पडपाची शक्यता आसा. ते प्रमाण ह्या 2 दिसांखातीर येल्लो अलर्ट जारी केला. 7 ते 9 जून ह्या काळात मध्यम पाऊस पडपाची शक्यता आसा. अंदू 30 मे दिसा केरळात मॉन्सून दाखल झाल्लो. केरळात मॉन्सून पावले उपरांत फुडले 4 ते 5 दिसांनी तो गोयात दाखल जाता. पूण अंदू गोयात मॉन्सून दाखल जावपाक मातसो कळाव जावपाची शक्यता आसा. फुडले 5 दिसात चडांत चड तापमान 2 ते 3 अंश उणे जावपाची लेगीत शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. टेनिसात भारताचो सुमित नागल जर्मनीत जावपी हेलब्रोनर नेकर कप चॅलेंजर सर्तीच्या दुसऱ्या फेरयेत पावला. सुमित नागल हांणी 32व्या फेरयेत आदलो 16 क्रमांकावेलो संवसारीक खेळगडो जॉर्जियाचो निकोलोज बासिस्लासविली हाका 6-8-2, 1-8-6, 6-8-3 अशा सेटांनी हारयले. ब्रेस्तारा जावपी प्री क्वार्टर सर्तीत नागल स्पेनाच्या जेव्हियर बारांको कोसानो हाचे कडेन खेळटलो. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.